तर श्यामानंद गोस्वामीला राधाराणी दर्शन दिलं आणि मग ते पैंजण जे आहे ते तिने राधाराणीला अर्पण केलं आणि ते त्याच्या पायाशी बसलेचे खाली. तर राधाराणीने काय केलं, ते पैंजण घेतलं, त्याच्या डोक्यावरती असं दाबलं कपाळावरती, आणि त्याचबरोबर त्याच्या कपाळावरती एक तिलक निर्माण झाला विशिष्ट प्रकारचा, आणि म्हणाला की हे तुला माझी भेट आहे, हे तिलक चिन्ह जे आहे ते लावायची गरज नाही, परमनंट. आपलं कसं असतं ते काय ते म्हणाला गोंधवणे, तसं त्याने गोंधून टाकलं त्याच्या डोक्यावरती. आणि मग काय म्हटलं की तुझं नाव दुखी कृष्ण त्यांचं होतं आधीचं नाव, आजपासून तुझं नाव जे आहे ते श्यामानंद गोस्वामी असेल. आणि तिसरं काम केलं, काय केलं, हृदयातून श्यामसुंदराची मूर्ती प्रकट केली, साक्षात त्याच्या डोळ्यासमोर असं हृदयातून मूर्ती प्रकट केली आणि ती त्याला दिली, आजपासून तू यांची पूजा करायचीस. आणि चौथी गोष्ट काय सांगितली, याच्यातलं कोणालाही काही सांगायचं नाही, त्याला गुपित ठेवायचं. आता किती कठीण काम आहे, इथे एकदम सगळ्यांना दिसणारं चिन्ह उभं केलं आहे, एवढी दिसणारी मूर्ती उभी केली आहे, हां कसं लपवायचं, तरी पण आदेश आहे, काय करणार. म्हणून त्यांनी कोणा सांगितलं नाही, पण सगळ्यांना कळलं की हे नवीन नाव घेऊन वागले आता वागवतायत, आपला तिलक नवीन लावतात, आमचा तिलक वेगळा यांचा वेगळा, आणि मूर्ती म्हणे अशी अशी प्रकट झाली, काय सांगावं, खरं म्हणावं खोटं म्हणावं काय नाही. तर हे सगळं जे आहे ना, सगळे लोक चिडले त्यांच्यावरती की आपला मार्ग सोडून काय ते वेळ काय ते करतात. ती बातमी त्यांच्या गुरुपर्यंत पोचली, मग ते गुरु बंगालमध्ये धावत धावत आले रागावून, आणि त्यांनी ह्याला पकडून मार 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 मारलं, तरी हा काय बोले ना. मग शेवटी लोकांनी त्याला थांबवलं, पुरे पुरे आता मी त्याला किती मारणार, तो मरून जाईल तो बिचारा. मग थांबवलं, रात्र झाली आणि गुरु महाराज झोपी गेले. स्वप्नामध्ये राधाराणी आली गुरु महाराजांच्या, त्यांना खूप त्यांनी झाडलं, खूप खूप ओरडलं राधाराणी की हा माझा भक्त आहे, तुमचं शिष्य आहे, माझा भक्त आहे, आणि मी स्वतः माझ्या पैंजणाने त्या डोक्यावरती तिलक निर्माण केलेलं आहे, मी स्वतः त्याला नाव दिलं नवीन श्यामानंद म्हणून, आणि मीच त्याला माझ्या हृदयातून ती मूर्ती काढून दिलेली आहे. तर आतच जागे झाले झोपेतच, धावत धावत शिष्याकडे गेले, त्याच्या पायाशी लोळण घातली, म्हणे तुझा मी गुरु नाही, तुझा मी शिष्य व्हायचं लायकीचं पण आहे, नाही आहे असे श्यामानंद गोस्वामी. तर ह्या मंदिरामध्ये ही जी मूर्ती आहे राधा श्यामसुंदर, या मंदिरामध्ये एक गुफा आहे, इथे नाही आहे ती, तिकडे आहे, त्या गुफेमध्ये श्यामानंद गोस्वामी तपस्या करायचे आणि देवाचं नावाचा जप करायचे. श्री श्री राधा श्यामसुंदर भगवान की, श्यामानंद गोस्वामी महाराज की.